चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलच्या दक्षिण क्षेत्रात 577.6 दशलक्ष टन ऊस गाळपाचा अंदाज। कन्सल्टन्सी फर्म कनाप्लान यांच्या अंदाजानुसार ब्राझीलच्या दक्षिण क्षेत्रात 2019-20 या हंगामासाठी साखर कारखान्यांकडून 577.6 दशलक्ष टन ऊसाचं गाळप होऊ शकेल। एप्रिलमधला कनाप्लानचा अंदाज फर्मनं निश्चित केलेल्या सीमेच्या आतच होता, जो 555 दशलक्षहून 585 दशलक्ष टन होता। साखर उत्पादन 25.82 दशलक्ष टनापर्यंत पोहोचण्याची आशा आहे, जो दरवर्षीच्या आधारावर 2.6% कमी आहे। गेल्या हंगामाच्या तुलनेत इथेनॉलचं उत्पादन 30.27 बिलियन लिटर होण्याचं अनुमान आहे, जे 2.2% कमी आहे।